बालवाणीवर तुमचा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे, जगण्याचा अधिकार हा केवळ जगण्याचा अधिकार नाही, यात सन्मान आणि अर्थपूर्ण जीवन जगण्यास सक्षम असणे देखील आवश्यक आहे. आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. बालवाणीमध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न भविष्यातही बालवाणीवर असेच विचारत रहा.